chinimandi.com पॉडकास्ट. इराणमध्ये जवळपास एक महिन्यापासून साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. इराणचे हफ्तपे साखर कारखाना कर्मचाऱ्यांनी देय मजुरी आणि कारखान्याला पुन्हा सार्वजनिक करण्याच्या मागणीबाबत गेल्या 30 दिवसांपासून संप सुरू केला आहे. दक्षिण पश्चिम इराणच्या शुषमध्ये हफ्ततपे साखर कारखान्याच्या मजुरांना जवळपास 3 महिने मजुरीशिवाय 12 जूनला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. मजुरांनी सांगितले की मजुरी न मिळाल्याने त्यांना उधारीवर जगावे लागत आहे. त्यांनी सरकारच्या विरोधी घोषणा देऊन अर्थव्यवस्थेची खराब स्थितीसाठी इराणने शासनाला जबाबदार ठरवले. श्रमिक सुधारित नियमा आणि अटींसाठी दबाव टाकत आहेत. हफ्तपे साखर कारखान्याला 1961 स्थापन करण्यात आला होता आणि कारखान्याकडून वर्षात 1,00,000 टन साखरेचे उत्पादन केले जाते. 2016 जेव्हा कंपनीचे खासगीकरण झाले त्यावेळीही श्रमिकांनी आंदोलन केले होते. इंटरनॅशनल युनियन ऑफ फूड ॲग्रिकल्चर हॉटेल रेस्टॉरंट कॅटरिंग टोबॅको अँड अलायन्स वर्कर्स असोसिएशनने आंदोलनकर्त्यांच्या एकजुटीचे सादरीकरण केले आणि सरकारकडून पगार भागवण्याचे आवाहन सुद्धा केले.